ఆనంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ మురళీధరం దేవం వందే ద్వారకాధీశం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం జయ జయ మాధవం కృష్ణం సచ్చిదానంద గోవిందం బోలా భగవాన్ శ్రీ కృష్ణ మహారాజ కీ జయ आपण पाहिलं मागच्या वेळेला की भगवान श्रीकृष्णांच्या आगमनाने स्तब्ध आणि श्रीकृष्णांचं भाषण ऐकण्यासाठी उत्सुक असलेले अशा विशाल राजसभेमध्ये भगवान श्रीकृष्ण शिष्ठाईकरता म्हणून बोलायला उभे राहिले आणि आपल्या दुंदुभी समान गंभीर वक्तव्यांनी त्यांनी बघता बघता तिथल्या सभेला मोहून टाकलं. त्यांनी धृतराष्ट्राला आवाहन केलं की पांडवांचं आपल्या पुत्राप्रमाणेच न्यायपूर्वक तू पालन कर. पांडवांचा संदेश देखील सांगितला की जे पैतृक राज्य आमच्या वाट्याचं आहे ते आम्हाला परत मिळावं याखेरीज आमची दुसरी कोणतीही मागणी नाही आणि त्यासाठी धर्म युद्ध करायला देखील आपण सिद्ध आहोत. पण हे युद्ध टाळणं धृतराष्ट्राच्या हातात आहे. भगवंतांनी समारोप करताना धृतराष्ट्राला समजावून सांगितलं की मी तुझं आणि पांडवांचं दोघांचंही कल्याणच इच्छितो. कुंतीचे पुत्र तुझी सेवा करायला देखील तयार आहेत आणि युद्धाला देखील प्रस्तुत आहेत. निर्णय तू घ्यायचा आहे. भगवंतांचं हे भाषण ऐकल्यानंतर परशुराम नारद स्वतः भीष्म अशी अनेक अत्यंत आदरणीय मंडळी दुर्योधनाला समजावू लागली. स्वतः श्रीकृष्णांनी दुर्योधनाची समजूत घालण्याचा प्रयत्न केला. श्रीकृष्णांनी दुर्योधनाला समजावून सांगितल्यानंतर देखील दुर्योधनांनी अत्यंत उद्धट असं उत्तर द्यायला प्रारंभ केला तेव्हा भगवान श्री कृष्ण रागाने लाल झाले. त्यांनी दुर्योधनाचे अपराध सर्व राजमंडळासमोर मांडायला सुरुवात केली. पांडवांची बाजू कशी न्याय आहे ते परत एकदा सांगितलं. दुर्योधन ऐकत नाही असं म्हटल्यानंतर धृतराष्ट्राने गांधारीला बोलावून आणलं आणि गांधारीनी सर्व सभेमध्ये दुर्योधनाला भगवान श्रीकृष्ण जसं म्हणतील तसं कर अशा प्रकारे उपदेश केला. कर्ण, दुःशासन, शकुनी आणि दुर्योधन यांनी गुप्त मसलत करून भगवान श्रीकृष्णांनाच बद्ध करण्याची योजना केली. इकडे भगवान श्रीकृष्णांनी देखील धृतराष्ट्राला आणि सर्व वयोवृद्ध कुरूंना केवळ दुर्योधन आणि आपले पुत्र यांच्यावर असे अपराध ढकलून तुम्ही वाचू शकत नाही. मी जसं कंसाला मारलं तसं तुम्ही देखील दुर्योधनाला बंदी करा अशा प्रकारे सभेमध्ये विधान केलं. आणि दुःशासनाने असं जाऊन सांगितलं की आपण बंदी करायच्या ऐवजी भगवान श्रीकृष्णांनी अशी वेळ आणलेली आहे की आपल्यालाच धृतराष्ट्र बंदी करण्याचा आदेश देऊ शकतात. त्याच्यावर श्रीकृष्णांना बंदी करण्याची योजना पक्की होत असल्याचं सात्यकीला समजलं आणि सात्यकीने भगवान श्रीकृष्णांना येऊन सांगितलं. तेव्हा भगवंतांनी तू मोहवश मला एकटा समजत आहेस म्हणून तू मला बंदी बनवण्याची भाषा बोलतोस. मी एकटा कधीही कुठेही नसतो. माझ्या बरोबर माझं विश्वरूप सदा सर्व काळ असत असं म्हणत अद्भुत अशा विश्वरूपाचं दर्शन तिथं असणाऱ्या सर्वांना दाखवलं. राजसूय यज्ञामध्ये भगवंतांनी शिशुपालाचा वध केलेला होता अनेकांना त्याची आठवण झाली. तरी देखील धृतराष्ट्राच्या विनंतीवरून भगवंतांनी धृतराष्ट्राला दिव्य नेत्र देऊन हे विश्वरूप दाखवलं आणि इथं अनुचित असं मी काही करणार नाही, मध्यस्थ म्हणून आलेलो आहे असं म्हणून आपलं ते रूप आवरून भगवंत आता या सभेमध्ये जे घडलं ते तुम्ही सर्वांनी पाहिलेलं आहे. आता मी युधिष्ठिराकडे जाईन, हा सगळा वृत्तांत सांगेन आणि जी गोष्ट आता घडेल त्याची जबाबदारी तुमच्या सर्वांची असेल असं धृतराष्ट्र, भीष्म, द्रोण, विदुर या सर्वांना सांगून भगवंत तिथून बाहेर पडले. भगवंतांना निरोप देण्यासाठी म्हणून जे कुरु योद्धे जमलेले होते त्याच्यामध्ये कर्णाला भगवंतांनी समोर बोलवलं आणि आपल्या रथामध्ये बसवून घेतलं आणि नगराच्या बाहेर आल्यानंतर दीर्घ काळपर्यंत भगवंतांनी कर्णाशी वार्तालाप केला. भगवंत कर्णाशी जे काही बोलले तो भेदनीतीचा एक प्रकारे उच्चांक समजला पाहिजे. भगवंतांना माहित होतं की युद्ध टाळणं हे कर्णाच्या हातात आहे. भीष्म, द्रोण हे मनापासून पांडवांच्या विरुद्ध लढणार नाहीत आणि कर्ण हा असाच एक योद्धा आहे की ज्याच्यावर सर्वस्वी अवलंबून दुर्योधन युद्धाला प्रवृत्त होतो आहे. कर्णाशी पांडवांचं असलेलं नातं सांगून कर्णाचं मन विचलित करणं हा भगवंतांचा हेतू होता. श्री कृष्णांनी कर्णाला असं सांगितलं की तू वेद पारंगत ब्राह्मणांची उपासना केलेली आहेस, आतापर्यंत तत्वज्ञान मिळवण्यासाठी म्हणून तू संयमानी देखील राहिलेला आहेस, नियमानी देखील राहिलेला आहेस, जितकी शक्य होईल तितकी दोषदृष्टी टाकून तू ब्राह्मणांना शंकाही विचारलेल्या आहेत, सनातन वैदिक सिद्धांत काय आहेत याची तू माहिती करून घेतलेली आहेस, धर्मशास्त्राचे जे सूक्ष्म विचार आहेत त्याबाबत तू मान्यता प्राप्त विद्वान म्हणून ओळखला जातोस, भगवंतांनी कर्णाचा गौरव केला. आणि कर्णाला त्याच्या जन्माची हकीकत भगवंतांनी सांगितली. तू कुंतीचा प्रथम पुत्र आहेस, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये कुंतीला तुझा त्याग करावा लागला, तरी देखील तू कुंतीचा कानिन पुत्र असल्यामुळं धर्मानुसार तू पांडूचाच पुत्र ठरतोस, त्यामुळे धर्मशास्त्राच्या निर्णयानुसार पांडवांमध्ये तू ज्येष्ठ आहेस आणि तू राजा होऊ शकतोस. तुझ्या पित्याच्या पक्षातले कुंतीचे सर्व पुत्र आणि तुझ्या मातेच्या पक्षातले कुंतीच्या पक्षातले वृष्णी वंशी आणि यादव तुझ्या बाजूला आहेत. तू हे सर्व जाणून घे की तू सूत पुत्र नाहीस, तू कुंतीचा मुलगा आहेस, तू उच्च कुळातला आहेस, एका विशिष्ट परिस्थितीमध्ये तुझा त्याग कुंतीला करावा लागला, पण कुंतीला तुझ्याविषयी अत्यंतिक प्रेम आहे, मातेचं स्वाभाविक प्रेम तुला आतापर्यंत जे मिळालेलं नाही ते देण्यासाठी कुंती तळमळते आहे. युधिष्ठिराच्या पूर्वी तुझा जन्म झालेला आहे, तू जर माझ्या बरोबर आलास आणि जेव्हा तुझ्याविषयी पांडवांना कळेल की तू कुंतीचा प्रथम पुत्र आहेस, तेव्हा पाचही पांडव बंधू, द्रौपदीचे पाचही पुत्र, सुभद्रेचा पुत्र अभिमन्यू तुझ्या चरणाला स्पर्श करतील, पांडवांच्या सहाय्याकरता आलेले सर्व राजे राजकुमार अंधक आणि वृष्णी वंशाचे योद्धे सर्व तुझ्या चरणी नतमस्तक होतील. श्रीकृष्णांनी कर्णापुढे त्याच्या राज्याभिषेकाचं आणि राजवैभवाचं एक मोठं मोहक असं चित्र उभं केलं. त्यांनी असं सांगितलं की स्वतः युधिष्ठिर तुला राज्याभिषेक करतील, तुझ्या मस्तकावर सर्व नद्यांचं पवित्र जल त्याचा अभिषेक होईल, स्वतः द्रौपदी आपल्या पाचही पतींबरोबर तुझीच सेवा करेल, तू अशा प्रकारचा राजा होशील की जसा राजा सामर्थ्यशाली राजा आणि सामर्थ्यशाली बंधू योद्धे असणारा असा राजा यापूर्वी कधीही झाला नव्हता. नक्षत्रांनी वेष्टलेल्या चंद्राप्रमाणे आपल्या भावांनी वेष्टित राहून राज्याचं तू पालन कर, पांडव माझ्या आज्ञेमध्ये आहेत, आपल्या मातेला आनंदित करण्याची संधी तुला आलेली आहे, तुझे मित्र प्रसन्न होत, तुझे शत्रू व्यथित होत, आजपासून आपल्या पांडव बंधूंशी तुझे उत्तम भावाप्रमाणे स्नेहपूर्ण असं वर्तन होवो, भगवान श्री कृष्णांनी कर्णाला माहीत नसलेली आणि एक गूढ म्हणून सतत सतावत असलेली अशी कर्णाच्या जन्माची हकीकत कर्णाला सांगून पुरतं हलवून टाकलं. आयुष्यभर हीन कुलामध्ये जन्म झाल्यामुळं ज्याचं पौरुष असून देखील समाजात दडपला गेलेला होता अशा कर्णाला भगवंतांनी वस्तुस्थिती सांगितली. त्याच्या कवच कुंडलांचं रहस्य भगवंतांनी त्याला सांगितलं. अशा परिस्थितीमध्ये कर्ण विमनस्क होऊन गेला. कर्णाने भगवान श्रीकृष्णांना अत्यंत सद्भावाने उत्तर दिलं. तो म्हणाला की तू सौहार्द प्रेम मैत्री आणि माझ्या हिताच्या इच्छेने जे सांगितलेलं आहेस ते निःसंशय माझ्या कल्याणाचं आहे आणि जे चांगलं आहे तेच तू मला सांगितलेलं आहेस. आता मी माझ्या जन्मासंबंधीच्या सर्व गोष्टी नीट प्रकारे जाणतो. मी क्षत्रिय वंशीय आहे हेही मला तुझ्यामुळे समजलं. मी तुझा आभारी आहे. धर्मशास्त्रानुसार मी पांडूचा पुत्र आहे. कन्यावस्थेमध्ये माझ्या मातेनी कुंतीनी सूर्यापासून मला गर्भात धारण केलं आणि सूर्याच्याच आज्ञेने मला तिने जलात विसर्जन केलं. कुंतीने माझा त्याग केला. ती माझी माता आहे हे सत्य जरी असलं तरी देखील विशिष्ट परिस्थितीमध्ये तिने माझा त्यागही केला. तिने माझा जेव्हा त्याग केला तेव्हा माझं जीवन खरं म्हणजे संपलेलं होतं. मी सकुशल राहू शकत नव्हतो. पाण्यातून वाहत असताना अधिरथ नावाच्या सुताने मला पाण्यातून बाहेर काढलं आणि घरी नेऊन मोठ्या स्नेहाने मला आपल्या पत्नीच्या स्वाधीन केलं. अधिरथ आणि राधा यांनी मला पुत्राप्रमाणे पाळलं पोसलं आणि मीही आतापर्यंत त्यांनाच माता पिता मानत आलेलो आहे. त्यांनी माझं नामकरण केलं. तरुण झाल्यानंतर एका सूत्य कन्येशीच माझा विवाह केला. तिच्यापासून मला पुत्र आणि पौत्रही प्राप्त झालेले आहेत. माझं सगळं जीवन बदलून गेलेलं आहे. एका कुळातला असताना त्या कुळाची कोणतीही ओळख सद्यस्थितीत माझ्याजवळ नाही आणि ज्यांनी माझं पालन पोषण केलेलं आहे त्यांच्याबरोबरच मी राहिलो आणि त्यांच्याच कुळामध्ये असणाऱ्या इतर स्त्रीशी लग्न करून मी मोठ्या सुखाने राहिलेलो आहे. आतापर्यंत मी जे वैभव मिळवलं, सत्ता मिळवली, ते वैभव आणि सत्ता हे मी माझ्या कर्तृत्वानी पौरुषांनी मिळवलेलं आहे. याच्यामध्ये ना कुंतीचा माझ्या मातेचा हात आहे ना माझ्या पित्याचा हात आहे. मला परिपालन केलेल्या मात्यांबद्दल मी अत्यंत कृतज्ञ आहे. आणि आता माझ्या जन्माचं रहस्य समजल्यामुळं सगळ्या पृथ्वीचं राज्य घेऊन आणि सुवर्णाच्या राशी घेऊन हर्षाने किंवा भयाने इतके स्नेह संबंध मी मिथ्या करू शकत नाही आणि ज्यांच्याकडून मला कधीही प्रेम मिळालं नाही त्यांच्याकडे आयताच जाऊन मी त्यांचं प्रेम मिळवूही शकत नाही. मला प्रथम आश्चर्य दिला दुर्योधनाने. माझं सामर्थ्य पाहून, माझं कौशल्य पाहून दुर्योधनाने मला आपलंस केलं. दुर्योधनाच्या उंब्या आणि दानशूर अशा स्वभावामुळे मी अंग देशाचा राजा झालो. मी कोणीही नव्हतो, कोणीही नसताना दुर्योधनाने मला मोठं केलं. मी अनेक वर्ष राज्याचा उपभोग घेतलेला आहे, मी अनेक यज्ञ केलेले आहेत, मी सुतांचे अनेक अनेक कुलधर्म, कुलाचार आणि वैवाहिक कार्य केलेली आहेत, संपन्न केलेली आहेत. माझं सामर्थ्य पाहून माझ्या सामर्थ्याच्या बळावर दुर्योधनाने शस्त्र उचलण्याचं आणि पांडवांशी विग्रह करण्याचं सामर्थ्य दाखवलं, हे एक दुर्योधनाने केलेलं साहसच आहे. युद्धामध्ये सव्यसाची अर्जुनाविरुद्ध युद्ध करण्यासाठी तो सदा सर्व काळ माझ्यावरच विसंबून राहिलेला आहे. अशा वेळेला मी वध, बंधन, भय, लोभ अशा कशामुळेही दुर्योधनाशी मिथ्या व्यवहार कसा करायचा? तू माझ्या हितासाठीच माझ्या हिताचं सांगतो आहेस, याच्यात संशय नाही. पांडव तुझ्या अधीन आहेत, तू सांगशील ते सर्व ते अवश्य करतील. पण उपर म्हणून पांडवांमध्ये जाण्याची माझी इच्छा नाही. मला ज्या ठिकाणी प्रेम मिळालेलं आहे ते प्रेम अचानक सोडून दुसऱ्या बाजूला जाण्याची माझी तयारी नाही. असं म्हणून कर्ण आपले स्वतःचे अनेक दोष आठवायला लागला. पांडवांच्या संबंधामध्ये त्यांनी अनेक गैरव्यवहार आणि दुर्व्यवहार केलेले होते. द्रौपदीच्या वस्त्रहरणापर्यंत सर्व गोष्टींमध्ये त्याचा पूर्ण सहभाग होता. असं सर्व असताना पांडव माझ्याबद्दल विचार काय करतील आणि मीही पांडवांमध्ये मोकळेपणाने राहणार कसा, अशा प्रकारचा प्रश्न तो श्रीकृष्णांना विचारायला लागला. आणि कर्ण भगवंतांना म्हणाला की हे मधुसूदना, माझ्यामध्ये आणि तुझ्यामध्ये ही जी गुप्त चर्चा झाली ती इथपर्यंतच सीमित राहू दे. असं करण्यामध्ये सर्व प्रकारे सर्वांचं हित आहे असं मी मानतो. राजा युधिष्ठिर धर्मात्मा आहे हे मी आधीपासूनच जाणतो. तो संयतेंद्रिय आहे हेही मला माहीत आहे. जर त्याला समजलं की मी कुंतीचा प्रथम पुत्र आहे तर तो राज्य ग्रहण करणार नाही. अशा परिस्थितीमध्ये समृद्धशाली आणि विशाल राज्य त्यांनी जर मला अर्पण केलं तर मी उपकाराकरता परत ते दुर्योधनाला सोपवेन. मीही अशीच इच्छा करतो, आता मी अशी इच्छा करतो, असं कर्ण म्हणायला लागला की ज्यांचा नेता ऋषिकेश आणि योद्धा अर्जुन आहे तो धर्मात्मा युधिष्ठिरच सर्वदा राजा होऊन राहो. तो म्हणाला की हे श्रीकृष्णा, ही मंत्रणा तू गुप्त ठेव. याचं कारण म्हणजे हे जाणून जर युद्ध होईल तर पांडव धर्माने वागणारे असल्यामुळं माझ्याशी द्वेषाने युद्ध करू शकणार नाहीत. ही मंत्रणा गुप्त ठेवून तू कुंती कुमार अर्जुनाला माझ्याशी युद्ध करण्यासाठी घेऊन ये. कर्णाने भगवंताला असंही आश्वासन दिलं की कोणत्याही परिस्थितीत कुंतीचे 5 मुलगे जगाला माहीत असणारे शिल्लकच राहतील. एक अर्जुन किंवा एक कर्ण यांच्यापैकी एक कोणी शिल्लक राहील. भगवंत कर्णाचं हे वचन ऐकून हसले आणि म्हणाले की मी राज्य प्राप्तीचा जो उपाय तुला सांगतो आहे तो तुला ग्राह्य नाही असं दिसतं. मी देऊ करत असलेल्या पृथ्वीचं शासन तू करू इच्छित नाहीस असं दिसतं. पांडवांचा विजय निश्चित आहे याच्यात काही शंका नाही असं त्यांनी कर्णाला सांगितलं. भगवंतांनी अर्जुनाच्या अनेकानेक पराक्रमांचं खूप वर्णन केलं, भीमाच्या पराक्रमांचं वर्णन केलं आणि सांगितलं की जेव्हा युद्धाला प्रारंभ होईल तेव्हा तुला कृत त्रेता द्वापार ही युग दिसणार नाहीत, केवळ कलह स्वरूप कलियुगच दिसेल. कर्णाने त्याच्यानंतर भगवंतांना आपल्याला देखील पांडवांचा विजय आणि कौरवांचा पराजय सूचित करणारी अनेक लक्षणं आणि स्वप्न पडत आहेत असं सांगितलं. कौरवांचा आणि अन्य क्षत्रियांचा संहार होणार, पांडवांचा विजय होणार अशी स्वप्न आपल्यालाही पडतात असं कर्णाने भगवंतांजवळ कबूल केलं. श्रीकृष्णांनी सुद्धा सांगितलं की निश्चितच पृथ्वीचा विनाशकाल आलेला आहे असं मी समजतो, माझं म्हणणं तुझ्या हृदयापर्यंत पोचत नाहीये. सर्व प्राण्यांचा विनाश जवळ येतो तेव्हा अन्याय न्यायासारखा प्रतीत होतो, तो मनातून निघत नाही तशी तुझी स्थिती झालेली दिसतीये. श्रीकृष्णांचा निरोप घेताना कर्ण म्हणाला की हे महाबाहो श्रीकृष्णा, वीर क्षत्रियांचा विनाश करणाऱ्या महायुद्धातून पार होऊन जर मी जिवंत राहिलो तर परत तुझं दर्शन करण्याची इच्छा आहे, अन्यथा आता आम्ही स्वर्गातच भेटू असं कर्ण श्रीकृष्णाला म्हणाला. आजच्याप्रमाणे परत तुझी माझी भेट कदाचित स्वर्गात होईल असं म्हणून कर्णाने मोठ्या भक्तिभावाने श्रीकृष्णांना गाढ आलिंगन दिलं. त्यांचा निरोप घेऊन रथाच्या मागच्या भागाने कर्ण खाली उतरला आणि सात्यकीसह श्रीकृष्ण सारथ्याला वारंवार चल चल असं म्हणत तीव्र गतीने पांडव राहत असलेल्या उपलव्य नगरीकडे गेले. भगवंतांनी ही जी शिष्ठाई केली आणि कर्णाबरोबर देखील भगवंतांची भेट झाली, कर्णाबरोबर जी भेट झाली त्याचं फलित काय तर कर्णाच्या पांडवांशी असलेल्या विद्वेषाची धार बोथट करणं हा भगवंतांचा जो हेतू होता तो साध्य झाला. भगवंतांनी त्याच्या जन्माचं रहस्य सांगितल्यामुळं द्रौपदी सकट सर्व पांडवांवर वारंवार केलेल्या अन्यायाची टोचणी कर्णाच्या मनामध्ये निर्माण झाली. अन्यायाचं परिमार्जन करण्यासाठी म्हणून आपण या युद्धामध्ये संपावं आणि युधिष्ठिरच राजा व्हावा अशी इच्छा कर्ण बोलून दाखवू लागला. त्याच्या सगळ्या पापांचं स्मरण त्याला झालं, पश्चात्तापामध्ये तो दग्ध झाला. धर्मात्मा युधिष्ठिरच राजा व्हावा असं दुर्योधनाचा निकटवर्ती ज्याच्यावर अवलंबून राहून दुर्योधन युद्धाला प्रवृत्त झालेला होता तो कर्ण म्हणायला लागला. पुढे त्यांनी कुंतीला युद्धामध्ये उरलेल्या चार पांडवांना अर्जुनाखेरीज न मारण्याचं वचन देखील दिलं. त्याच्यानंतर कुंतीने देखील कर्णाची भेट घेतली. तो अतिशय रुद्ध असा प्रसंग कर्णाला त्याच्या जाणीवेमध्ये मिळालेलं पहिलं आईचं प्रेम आणि शेवटचं असं ठरलं. त्याच्यामध्ये भावभरामध्ये त्यांनी कुंतीला देखील तसंच आश्वासन दिलं. श्रीकृष्णांना जाताना तो म्हणाला की माझ्या सकट सगळं सर्व राजे गांडीवाच्या भयानक अग्नीमध्ये भस्म होणार हे मला समजलेलं आहे. हस्तिनापुराहून निघून श्रीकृष्ण उपल्लव्य नगरीला येऊन पोहोचले. तिथं आल्यानंतर त्यांनी पांडवांना हस्तिनापुरात घडलेला सगळा वृत्तांत सांगितला आणि ते विश्रांतीसाठी आपल्या निवासस्थानाकडे गेले. सूर्यास्ताच्या वेळेला सर्व राजांना निरोप दिल्यानंतर पांडवांनी संध्योपासना केली. थोडा वेळ त्यांनी श्रीकृष्णांचं ध्यान केलं आणि मग श्रीकृष्णांना बोलावणं पाठवलं आणि पाचही बंधूंनी श्रीकृष्णांशी गुप्त चर्चा केली. हस्तिनापुराचा वृत्तांत श्रीकृष्णांनी सांगितलेला होता तरी तो भर सभेमध्ये आणि सर्वांसमक्ष पांडवांना सांगितलेला होता. आता एकांतात युधिष्ठिरांनी श्रीकृष्णांना तिथला विशेष वृत्तांत जाणून घेण्याची इच्छा व्यक्त केली. पितामह भीष्म आचार्य द्रोण धृतराष्ट्र माता गांधारी धर्मविद विदूर या सर्वांनी दुर्योधनाला काय सांगितलं, अन्य राजांनी प्रसंगी काय विचार मांडले ते सगळं सांगा, आम्ही ऐकू इच्छितो असं युधिष्ठिर म्हणाला. श्रीकृष्णांनी एकेकाचं भाषण विस्ताराने सांगितलं. त्या प्रत्येकाच्या भाषणाच्या मनोवृत्तीवर श्रीकृष्णांच्या बरोबर पांडवांनी चर्चा केली. त्याच्यातून काय काय धोरण निश्चित होतं, प्रत्येकाची मनस्थिती काय असू शकते याचा अंदाज बांधायला सुरुवात केला. सगळा वृत्तांत सांगितल्यानंतर भगवान श्रीकृष्ण म्हणाले की तुमच्या सर्व भावांमध्ये उत्तम भ्रातृप्रेम राहावं म्हणून मी प्रथम सामनीतीचा प्रयोग केला की जेणेकरून वंशामध्ये फूट पडू नये, प्रजाजनांची देखील निरंतर उन्नती होत राहावी. जेव्हा सामनीती ग्रहण केली जात नाही तेव्हा मी भेदनीतीचा प्रयोग केला. पांडवांच्या देव आणि मनुष्य उचित अशा अनेक कर्मांचं वारंवार स्मरण करून दिलं, वर्णन केलं. जेव्हा मी पाहिलं की दुर्योधन सांत्वनापूर्ण अशा वचनांचं पालन करत नाही तेव्हा मी सर्व राजांना दुर्योधनाशी फारकत घेण्याचं आवाहन केलं आणि फूट पाडण्याचा देखील प्रयत्न केला. आपल्या भेदनीतीचं स्पष्टीकरण करताना ते म्हणाले की तिथं अनेक अद्भुत निष्ठुर अमानुषी अशा कर्मांचं मी प्रदर्शन केलं, सर्व राजांची निर्भर्सना केली, दुर्योधनाला तृणवत मानून बोललो, कर्ण शकुनी यांना वारंवार भिवलं, द्यूताबद्दल धृतराष्ट्रपुत्रांची निंदा केली, सर्व राजांच्या मनात अनेक वार भेद उत्पन्न केला आणि सामासहित मी दानाची नीती देखील अवलंबिली. दामनीतीचं कृष्णांनी जे स्पष्टीकरण केलं ते म्हणतात की पांडव जरी शौर्य संपन्न असले तरी ते सर्वजण अभिमान सोडून भीष्म धृतराष्ट्र विदुर यांच्या हाताखाली राहू शकतात. पांडवांचं राज्य देखील ते तुम्हाला परत देतील. तू पांडवांना 5 गावं दे असं मी त्यांना सांगितलं. कारण पांडवांचं भरण पोषण करणं ही पिता या नावाने नात्याने तुझ्या हातात आहे आणि तुझं ते कर्तव्यच आहे. पण त्या दुरात्म्यांनी राज्याचा कोणताही भाग तुमच्यासाठी सोडण्याचं नाकारलं. श्री कृष्ण म्हणाले, आता मला त्या पाप्यांवर चौथा दंडाचा प्रयोग करण्याची आवश्यकता दिसते आहे आणि तो प्रयोग म्हणजे युद्ध। आता युद्धाशिवाय पर्याय नाही असं माझं स्पष्ट मत आहे। या सगळ्यांच्या विनाशाचं कारण युद्धाच्या रूपाने उपस्थित झालेलं आहे असं मी मानतो। आपण एक भजन ऐकूया आणि मग पुढची कथा आपण पाहूया।
राधे श्याम हे घन श्याम, राधे श्याम हे, राधे श्याम हे घन श्याम, राधा माधव मंगलधाम, राधा माधव मंगलधाम, राधे श्याम हे घन श्याम, जय 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 हे मेघ श्याम, जय 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 हे मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, जय 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 वृंदावन धाम, जय 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 वृंदावन, जय 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 वृंदावन धाम, जय वृंदावन धाम, राधे श्याम हे घन श्याम, राधे श्याम हे घन श्याम, राधा माधव मंगल धाम, राधा माधव मंगल धाम, राधे श्याम हे घन श्याम, राधे श्याम हे घन श्याम, जय 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 हे मेघ श्याम, जय 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 हे मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, मेघ श्याम मेघ श्याम, जय 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 वृंदावन धाम, जय 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 वृंदावन धाम,
जय 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 वृंदावन धाम,
राधे श्याम हे घन श्याम,
भगवंतांनी जी कृष्ण शिष्ठाई म्हणून प्रसिद्ध असणारी शिष्ठाई केली आणि परत युधिष्ठिराला येऊन सर्व हकीकत कथन केली या कृष्ण शिष्ठाईने भगवंतांनी नेमकं काय साधलं हे पाहणं फार उचित ठरेल. युद्ध प्रत्यक्षात जितकं महत्वाचं असतं तितकीच त्याच्यापेक्षाही किंबहुना जास्त अशी युद्धाची जी मंत्रणा असते ती महत्वाची असते. ज्या धोरणाने युद्ध ठरली जातात त्याच्यामध्येही युद्धाचा जय अथवा पराजय हेही खूप मोठ्या प्रमाणात अवलंबून असतात. प्रथम म्हणजे कृष्ण शिष्ठाईने भगवंतांनी असं साधलं की भगवंतांवर जो लोकापवाद येऊ शकत होता तो लोकापवाद भगवंतांनी टाळला. कारण सर्वांसमक्ष द्रौपदीला मी आता युद्ध होईन हेच बघेन असं भगवंतांनी आश्वासन दिलेलं होतं. तरीही शिष्ठाई भगवंतांनी केली आणि वंश संहार मोठ्या प्रमाणात होणारा हा टाळण्याचा प्रयत्न भगवंतांनी केला त्याबाबत भगवंतांना आता कोणी दोष देऊ शकत नव्हता. विरोधी राजांच्या मनामध्ये जे दुर्योधनाचे कई पक्षी होते त्यांच्या मनामध्ये फार मोठ्या प्रमाणात चलबिचल निर्माण करण्याचं काम भगवंतांनी उत्तम रीतीने पार पाडलं. पांडवांना असणारा जो विरोध होता तो प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण ज्या रीतीने एकूण आर्यावर्ताची घडी बसवू पाहत होते त्यामुळं अप्रत्यक्षपणे अनेक दुष्ट राजांना भगवंतांचा विरोध होणार इथून पुढे हे स्पष्ट होतं. ज्या प्रकारे भगवंतांनी अनेक दुष्ट शक्तींना कंसापासून ते शिशुपालापर्यंत मारलेलं होतं तर आपली ही पाळी आज न उद्या येऊ शकते हे अनियंत्रित राजसत्ता असणाऱ्या प्रत्येक राजाला ठाऊक झालेलं होतं. आणि ते सर्व पांडवांना त्याकरता विरोध करत होते. भगवंतांनी जे विलक्षण शक्तीचं प्रदर्शन दुर्योधनाच्या राजसभेमध्ये केलं त्यामुळं सर्व राजांचा भीतीने थरकाप उडाला. भीष्मादी द्रोणाचार्य कृपाचार्य अशा सर्व योद्ध्यांच्या मनामध्ये भगवंतांनी न्यूनगंड निर्माण केला. ज्या न्यायाच्या बाजूने त्यांनी उभं राहणं आवश्यक आहे त्याच्यापेक्षा वेगळ्याच बाजूला ते उभे आहेत असं भगवंतांनी स्पष्टपणाने त्यांच्या लक्षात आणून दिलं. ज्येष्ठ कुरु वंशीय जे होते भीष्माचार्यांसारखे धृतराष्ट्रांसारखे ते देखील असं म्हणत होते की आमची मुलं आमचं ऐकत नाहीयेत. भगवंत या ज्येष्ठ कुरूंना मोकळं सोडायला तयार नव्हते. भगवंतांनी त्यांना आवाहन केलं आणि दुर्योधनाला बंदी करण्याचं सर्वजण मिळून आपण बंदी करूया असाही प्रस्ताव ठेवला आणि भीष्म आणि धृतराष्ट्र आदी सर्व कुरुवंशीय या प्रस्तावाच्या बाबत उदासीन राहिले. त्यामुळं इथून पुढे भीष्मांना देखील धृतराष्ट्र तर सोडूनच द्या दंभानी कोणत्याही प्रकारे वर्तन करता येणार नव्हतं. भीष्म हे कधी दांभिक नव्हते तरी देखील प्राप्त परिस्थितीमध्ये भीष्मांचं धोरण चुकतं आहे हे सर्वांना समजण्याची आवश्यकता होती. ते भगवंतांनी तिथं साध्य केलं. कर्णाचा फार मोठा तेजोभंग भगवंतांनी केला. कर्णाचा हा तेजोवध जो केला त्यामुळं कर्ण जवळपास संपलाच. कारण उर्वरित चार बंधूंना तो मारणार नाही अशा निष्कर्षापर्यंत कर्ण आला. तशा प्रकारचा त्यांनी शब्द देखील दिला. कौरव योद्ध्यांची विसंवादी भूमिका होती तीही युद्धाबद्दल तिथं भगवंतांनी स्पष्ट केली. कारण दुर्योधनालाच अनेक योद्धे तू श्रीकृष्णांचं ऐक असं सांगायला प्रवृत्त झाले. असं असल्यामुळं दुर्योधनाला देखील सर्व योद्धे आपल्या बाजूनी पूर्णपणाने लढतील की न लढतील अशी शंका निर्माण व्हावी याच्यामध्ये भगवंतांना यशच मिळालं. या संधी प्रकरणामध्ये पांडवांच्या युद्ध विजयाची एकूण बीज रोवली गेली. भीष्मांनी युद्धसमयी युधिष्ठिराला आशीर्वाद दिले आणि आश्वासन दिलं. युधिष्ठिर भीष्मांना नमस्कार करण्यासाठी म्हणून शिरस्त्राण उतरवून आणि चिलखत उतरून भीष्मांच्या रथापुढे जाऊन उभा राहिला आणि युधिष्ठिराने भीष्मांना युद्ध प्रारंभीच्या वेळेला आशीर्वाद मागितले. दुर्योधनाने भीष्मांना युद्ध सुरू करण्याची आज्ञा दिली आणि युधिष्ठिराने युद्धाकरता म्हणून भीष्मांचे आशीर्वाद मागितले. भीष्म तटस्थपणाने या दोन्ही गोष्टींकडे पाहत असताना भीष्मांच्या मनामध्ये युधिष्ठिराच्या बाबत खूप शुभेच्छा निर्माण झाल्या. भीष्म युधिष्ठिराला म्हणू लागले की माझ्याशी युद्ध करून तू विजय संपादन कर. इंद्रादिक देखील माझा पराभव करायला असमर्थ आहेत, पण तू मात्र विजय संपादन कर, असा आशीर्वाद भीष्मांनी युधिष्ठिराला दिला. त्यावर युधिष्ठिरांनी आपल्यावर विजय मिळवायचा कसा, असा प्रश्न भीष्मांना विचारला. तेव्हा भीष्म म्हणाले की ती वेळ अजून आलेली नाहीये, योग्य समयी मी तुला माझ्यावर विजय कसा मिळवायचा ते देखील सांगेन. द्रोणाचार्य युधिष्ठिराला आशीर्वाद मागायला गेलेला असताना म्हणाले की तुझा विजय निश्चितच आहे, श्रीकृष्ण ज्या बाजूला आहे तोच पक्ष धार्मिक असणार अशी माझी ठाम श्रद्धा आहे आणि त्याच पक्षाला विजय मिळेल, असे उद्गार द्रोणाचार्यांनी काढले. कर्ण कृष्णांजवळ म्हणालेला होता की धर्मात्मा युधिष्ठिरच शाश्वत राजा होवो, माझ्या सकट सर्व कौरव गांडीवरूपी अग्नीत भस्म होणार हे निश्चित आहे. शल्य नकुल सहदेवांचे मामा होते. दुर्योधनानी वचनात पकडून आणि फसवून शल्याला आपल्या बाजूला वळवलेलं होतं, त्यामुळं मनातून शल्य महारथी आणि अजोड योद्धा असताना देखील पांडवांच्या बाजूला मनाने मात्र झुकलेले होते. हे चार सेनापती आहेत कौरवांच्या बाजूनी लढलेले, हे जर पाहिलं तर या संधी प्रकरणातून पांडवांच्या युद्ध विजयाची बीज सेनापतींच्याच अंतःकरणामध्ये भगवंतांनी रुजवली असं दिसतं. श्रीकृष्णांचं एकूण कथन ऐकून युधिष्ठिरांनी भगवंतांच्या समक्ष आपल्या बंधूंना म्हटलं की कौरव सभेमध्ये जे काही घडलं त्याचं वृत्त तर आता तुम्ही ऐकलं, कृष्णांनी जे म्हटलं तेही तुम्ही ऐकलं, नीट समजून घेतलं. आता तुम्ही आपल्या सेनेचे विभाग करा, 7 औक्षहिणी सेना अवश्य विजय प्राप्त करून द्यायला पुरेशी आहे. द्रुपद विराट धृष्टद्युम्न शिखंडी सात्यकी चेकितान भीमसेन हे 7 सेनापती त्यांनी नियुक्त केले. त्यांच्या शौर्याचं युधिष्ठिरांनी वर्णन केलं. एकेकाला विचारलं, जो सर्व सेना विभागांना चांगल्या रीतीने जाणतो, युद्धात अग्निसमान तेजस्वी भीष्मांचं आक्रमण सहन करू शकतो, असा या 7 नेता प्रधान सेनापती व्हायला कोण योग्य आहे? त्यावर चारही बंधूंनी 4 नावं सकारण आणि गुणपूर्वक सुचवली. सहदेवांनी विराट, नकुलांनी द्रुपद, अर्जुनांनी धृष्टद्युम्न आणि भीमसेनांनी शिखंडीचं नाव प्रमुख सेनापती पदासाठी सुचवलं. ते ऐकून युधिष्ठिर म्हणाला की धर्मात्मा भगवान श्रीकृष्ण सर्व काही जाणतात, ते सर्वांचं बलाबल जाणतात, श्रीकृष्ण ज्याचं नाव सांगतील तो आपल्या सेनेचा प्रधान सेनापती होईल. मग तो शस्त्रविद्येमध्ये निपुण असो नसो, वृद्ध असो तरुण असो, भगवानच आमच्या विजयाचं पराजयाचं मूळ कारण आहेत. आमचे प्राण राज्य भाव अभाव सुख दुःख भगवंतांवर अवलंबित आहेत. श्रीकृष्ण ज्यांच्या नावाचा प्रस्ताव करतील तो आमच्या सेनेचा प्रधान सेनापती होईल. श्री कृष्णांना युधिष्ठिरांनी आपले विचार प्रगट करायला सांगितलं. युधिष्ठिर पुढे म्हणाले की वक्त्यांमध्ये श्रेष्ठ श्री कृष्णांनी आपलं मत सांगावं. भगवान श्री कृष्णांनी सेनापतीचं नाव घोषित केलं. ते ज्या रीतीने आणि ज्या भाषेत सांगितलं तेही पाहण्यासारखं आहे. श्री कृष्ण अर्जुनाकडे पाहत असं म्हणाले की तुम्ही लोकांनी ज्या ज्या वीरांचं नाव घेतलं आहे, चार बंधूंनी चार वेगवेगळी नावं सुचवलेली होती, ते सर्वच माझ्या मते सेनापती व्हायला योग्य आहेत. कारण हे सर्व फार मोठे पराक्रमी योद्धे आहेत. आमची सेना अतिशय शक्तिशाली, अत्यंत पराक्रमी अशीच आहे. युद्धामध्ये धृतराष्ट्रांच्या पुत्रांच्या सेनेचा संहार आपल्या सेनेकडून होईल याच्यात कोणतीही शंका नाही. मी धृष्टद्युम्नाला प्रधान सेनापती व्हायला योग्य समजतो असं भगवंत म्हणाले. आपण लक्षात घ्यायला पाहिजे की अर्जुनांनी धृष्टद्युम्नाचं नाव सुचवलेलं होतं, त्याच्यावर भगवंतांनी शिक्कामोर्तब केलं. सर्व सैन्यामध्ये उत्साह संचरला. धृष्टद्युम्नाला सेनापती निवडण्यामध्ये भगवान श्री कृष्णांचं एक प्रकारे बुद्धिचातुर्य होतं. कारण धृष्टद्युम्न हा द्रौपदीचा बंधू होता, द्रौपदी बरोबरच तो यज्ञातून प्रगट झालेला होता. धृष्टद्युम्नाचा जन्म द्रुपद राजांनी प्रार्थना करून द्रोणाचार्यांचा वध करण्यासाठी योद्धा हवा आहे म्हणून यज्ञातून झालेला होता. तो याज्ञसेन या नावानी प्रसिद्ध होता, जशी द्रौपदी याज्ञसेनी या नावानी प्रसिद्ध होती. द्रौपदीच्या इब्रतीसाठी एकूण युद्ध होणार होतं. तो द्रौपदीचा बंधू असल्यामुळं त्याच्या मनामध्ये कौरवांच्या विषयी अत्यंत द्वेषभाव नांदणं ही फार स्वाभाविक गोष्ट होती. धृष्टद्युम्नाला द्रौपदीच्या अपमानाचा बदला म्हणून नुसता कौरवांचा पराजय नाही तर कौरवांचा समूळ नाश अभिप्रेत होता. अल्पसंख्य पक्षाचा जो नेता असतो तो नेता अत्यंत जिद्दीचा असणं गरजेचं होतं. आणि अशी जिद्द विवक्षित कारणाने धृष्टद्युम्नाच्या ठिकाणी पुरेपूर होती. कुरुक्षेत्राच्या सीमेमध्ये अत्यंत उत्साहाने ही सर्व सेना जाऊन पोचली. सर्व वीरांनी आपापले शंख वाजवले. श्रीकृष्ण आणि अर्जुन यांनी देखील शंखनाद केला. एका समतल प्रदेशामध्ये युधिष्ठिरांनी आपल्या सेनेचा पडाव टाकला. तिथे गवत आणि इंधन विपुल प्रमाणात होत. थोड्या वेळ विश्रांती घेतल्यानंतर भगवान उठले आणि हजारो राजांनी वेष्टीत होऊन अर्जुनासह ते पुढे गेले. तिथं दुर्योधनाचं शेकडो सैन्य दल आधीच जमलेलं होतं. त्या सगळ्यांना त्यांनी पळवून लावलं. धृष्टद्युम्न आणि सात्यकी यांनी शिबिरासाठी योग्य अशी भूमी मोजली. तिथं हिरणवती नावाची एक पवित्र नदी होती. तिथं श्रीकृष्णांनी खंदक खोदायला सांगितलंय. त्या खंदकाच्या रक्षणासाठी सैनिकांची नियुक्ती केली. दुर्योधनांनी देखील कौरव सेनेच्या निवासासाठी असंख्य अशी शिबिर निर्माण केलेली होती. पितामह भीष्मांना प्रमुख सेनापती त्यांनी बनवलेलं होतं. भीष्मांनी काही अटी घालून सेनापती पद स्वीकारलं. त्या अटी म्हणजे भीष्म दुर्योधनाला म्हणाले की मला दोन्ही पक्ष सारखे आहेत, कारण पांडवही माझे नातू आहेत आणि तुम्ही माझे नातू आहात. त्यामुळं जर विचारलं तर दोघांनाही कल्याणप्रद जे जे असेल ते मी सांगणार. फक्त तुम्हालाच कल्याणप्रद सांगेन आणि पांडवांना सांगायचं नाही असं वर्तन माझ्याकडून होणार नाही. पांडुपुत्रांना मी मारणार नाही, कारण तुमच्यासारखेच ते माझे नातू आहेत आणि माझ्या शस्त्रांनी कोणीही पांडव मी मारणार नाही. प्रतिदिनी 10,000 योद्धे आणि पांडवांचे सहाय्यक मात्र मी मारत राहीन. भीष्मांनी अजून एक महत्वाची गोष्ट सांगितली की द्रुपदाचा मुलगा शिखंडी, त्या शिखंडीच्या निमित्ताने काशी राज त्याची ज्येष्ठ मुलगी अंबा ही प्रगट झाली आहे हे मला माहीत आहे. शिखंडीचा जन्माचा इतिहास मला माहीत आहे, तो स्त्रीचा पुरुष झालेला आहे, त्यामुळं मी शिखंडीशी युद्ध करणार नाही, मी स्त्रियांशी लढणार नाही हे माझं व्रत आहे, स्त्री पुरुष यांच्याशी मी लढणार नाही हे माझं व्रत आहे, स्त्रीचं नाव असणाऱ्या योद्ध्याशी मी लढणार नाही हे माझं व्रत आहे, अशा कोणावरही मी बाण टाकणार नाही, अशा माझ्या अटी जर मान्य असतील तरच मी सेनापती होईन. आणि दुर्योधनानी त्याला संमती दिली. आपल्या सगळ्या भावांना आणि श्रीकृष्णांना युधिष्ठिरांनी बोलावून तो म्हणाला की तुम्ही सर्वत्र फिरून आपल्या सेनेचं निरीक्षण करा, कवच धारण करून सुसज्ज व्हा, सर्वप्रथम आपलं युद्ध पितामह भीष्मांशी होईल. श्रीकृष्णांनी युधिष्ठिराच्या या समयोचित आज्ञेची प्रशंसा केली आणि आपल्या कर्तव्याचं पालन करायला सर्व सेनापतींना सांगितलं. 7 सेनापतींची निश्चिती करून त्यांना अभिषेक करण्यासाठी म्हणून सांगितलं गेलं. त्यानुसार युधिष्ठिरांनी राजा द्रुपद, विराट, सात्यकी, दृष्टद्युम्न, दृष्टकेतू, शिखंडी आणि मगधराज सहदेव अशा 7 वीरांना सेनापती पदावर विधियुक्त अभिषेक केला. दृष्टद्युम्नाला प्रधान सेनापती पदाचा अभिषेक केला आणि त्याच्यानंतर श्रीकृष्णांच्या सांगण्यावरून निद्राविजयी वीर गुडाकेश सव्यसाची वीर अर्जुन धनंजयाला या 7 सेनापतींचाही सेनापती म्हणून नियुक्त केलं. आणि सर्वात शेवटी युधिष्ठिराने अर्जुनाचाही नेता अर्जुनाच्या रथाचा अश्वांचा नियंता असलेल्या बलरामाचा अनुज श्रीमान महाबुद्धिमान श्रीकृष्णांना नियुक्त केलं. पांडवांच्या पक्षामध्ये पांडव विजयी होण्याची सगळी पदचिन्ह उमटलेली होती, कारण पांडवांचा पक्ष हा एकतंत्री आणि संघटित असा होता. श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वाने पांडवांचं नेतृत्व हे प्रेरित झालेलं होतं आणि श्रीकृष्णांच्या व्यक्तिमत्वातच सर्वांचा समावेश होता. श्रीकृष्णांविषयी सर्वांच्या अंतःकरणात केवळ प्रेम, भक्ती आणि विश्वास भरून राहिलेला होता. उद्दिष्टांची जी न्याय्यता होती त्याच्याबद्दल पांडवांच्या पक्षामध्ये असणाऱ्या राजांच्या, योद्ध्यांच्या आणि सर्वसामान्य सैनिकांच्या मनामध्ये देखील कोणतीही शंका नव्हती. ध्येयवादाच्या अत्यंत ज्वलंत अशा निष्ठेची बैठक पांडवांच्या पक्षाला लाभलेली होती. धर्म आणि न्यायाच्या प्रतिष्ठापनेसाठी युद्ध होत आहे आणि त्या प्रतिष्ठापनेसाठी आपण पांडवांच्या बाजूला युद्धात उतरत आहोत अशी प्रत्येकाला जाणीव होती. शत्रूच्या विनाशासाठी सर्वजण अत्यंत उत्सुक होते. शत्रूबद्दल पूर्ण तिरस्कार पांडव सेनेमध्ये वास करत होता. पांडवांचे सर्व सेनापती पांडवांच्या विजयाची इच्छा धरून होते. उदाहरणार्थ सात्यकी आणि दुर्योधन हे दोघही एकमेकांचे खाजगी मित्र होते. हे आश्चर्य आहे, तरी देखील दुर्योधन आणि सात्यकी हे एकमेकांचे मित्र होते. जयद्रथाच्या वधाच्या प्रसंगी जेव्हा अर्जुन जयद्रथापर्यंत पोचू नये म्हणून फार मोठी योजना बनवलेली होती, तेव्हा सात्यकी ते कड फोडण्याच्या प्रयत्नात असताना दुर्योधन आणि सात्यकी एकमेकांच्या समोर आलेले होते. त्यावेळेला दुर्योधनांनी सात्यकीला मोठ्या प्रेमाने आपण मित्र असल्याचं सांगितलं, तेव्हा सात्यकीचाही स्वर फार मृदू झाला, दुर्योधनाशी फार गोड असं त्याचं संभाषण झालं. पण शेवटी सात्यकी म्हणाला की युद्धामध्ये आपल्या मैत्रीचा उपयोग काय, आणि परत द्वेषाने लढायला लागला. उलट कौरवांचे सर्व सेनापती पांडवांच्या जयाची इच्छा करणारे होते असं आपण मगाशी पाहिलं. युद्धशास्त्राच्या नियमानुसार पांडवांच्या जयाची शक्यता अधिक होती. कौरवांचे जे सेनापती होते त्यांच्यातही एकमेकांमध्ये अत्यंत वितुष्ट होतं, तर पांडवांची सर्व बाजू एकरस आणि एकसंध अशी होती. उदाहरणार्थ भीष्म आणि कर्ण यांच्यामध्ये फार मोठं वितुष्ट निर्माण झालेलं होतं. त्याला कारणं वेगळी असतील, भीष्मांच्या बाजूनी कर्णाबद्दल द्वेष नव्हता. भीष्म देखील कर्णाच्या जन्माचं रहस्य जाणत होते, त्यामुळं भीष्मांना त्यांच्या हयातीत कर्ण त्यांच्याबरोबर पांडवांच्या विरुद्ध युद्ध करायला नको होता. पण भीष्मांनी कर्ण हा अर्धरथी आहे अशी संभावना केल्यानंतर कर्णाने जोपर्यंत हा म्हातारा मरत नाही तोपर्यंत मी युद्धामध्ये सहभाग घेणार नाही अशी घोषणा केली. दुर्योधनाचा मित्र असलेला आणि दुर्योधनाला मदत करू इच्छिणारा जोपर्यंत भीष्म आहे तोपर्यंत लढू इच्छित नव्हता. कर्ण आणि अश्वत्थामा यांचं असंच एक मोठं भांडण युद्धाच्या दरम्यान झालेलं होतं. कर्ण आणि कृपाचार्य, कर्ण आणि शल्य यांचंही मोठं भांडण झालेलं होतं. शल्यानी कर्णाचं सारथ्य करायला मात्र परवानगी दिली. त्या युगामध्ये भगवंतांच्या बरोबरीने अश्वकला जाणणारा शल्य हे एकमेव व्यक्ती होते, आणि एवढ्या महायोद्ध्याला कर्णाचा सारथी होण्यामध्ये फार मोठा अपमान झाला. एवढंच नव्हे तर कर्णाच्या मृत्यूनंतर शल्यच सेनापती झाला, त्यामुळं कर्णाने आपण वाणीनी मात्र वाटेल ते बोलू, कर्णाने ते सहन केलं पाहिजे, कर्णाचं सारथ्य मात्र आपण उत्तम करू अशी अट घातली, आणि कर्णाचा कायम तेजोभंग शल्य करत राहिला. शल्य देखील नकुल सहदेवांचा मामा असल्यामुळं, माद्रीचा बंधू असल्यामुळं तोही पूर्णपणाने कौरवांचा काही पक्षी नव्हता. या सर्व वादविवादांचा आणि भांडणाचा परिणाम इतर सैन्यावर देखील झालेला होता. याच्यातून एक विचित्र संदेश कौरवांच्या फार मोठ्या सैन्याला जात होता, आणि तेही संभ्रमित होत होते. कौरवांची स्थिती नेते पुष्कर, पण जे आहेत ते सर्व अहममन्य, सर्वच जण स्वतः पुढे येण्याची इच्छा करणारे, एकसंध नेतृत्व न मानणारे, प्रत्येकाला स्वतःची महत्वाकांक्षा असणारे, स्वतःला विशेष समजणारे असे होते. जेव्हा असे अनेक नेते एका पक्षात असतात आणि एकमेकांना मानत नाहीत अशी त्यांची परिस्थिती होऊन जाते, कोणाचंच नेतृत्व काम करत नाही अशी परिस्थिती होते, तेव्हा तो पक्ष हरणार हे निश्चित असतं. त्यामुळं कौरव हे असंघटित बहुसंख्यांक होते, तर पांडव हे संघटित अल्पसंख्यांक होते. कौरवांची जी सेना होती ती 11 औक्षहिणी होती आणि पांडवांची 7 औक्षहिणी होती. सेनेमध्ये फार मोठी तफावत होती, पण मानसिकतेने पांडवांचा जो विजय होऊ घातलेला होता, तर त्याची एकूण चिन्ह या युद्धाच्या प्रारंभीच उमटलेली होती. या युद्धाला प्रत्यक्ष सुरुवात होणं याच्या दरम्यान बलराम पांडवांच्या पक्षामध्ये आले आणि त्यांनी एकूण नाराजी व्यक्त केली युद्धासंबंधी, जी वंश जी हत्या होणार आहे त्यासंबंधी. तरी ते असं म्हणाले की मी वारंवार श्रीकृष्णाला सांगत होतो की आपल्याला दोन्ही सारखेच आहेत नाते संबंधाने, तू सर्वांशी समान वर्तन कर, आपल्याला जसे पांडव आहेत तसाच दुर्योधन आहे, पण त्यांनी माझं ऐकलं नाही. तेव्हा युधिष्ठिरांनी बलरामांना सांगण्याचा प्रयत्न केला की श्रीकृष्णांनी शिष्ठाई केली ही गोष्ट त्यावेळेला बलरामांना माहीत नव्हती. ते तीर्थयात्रेहूनच आलेले होते आणि परत तीर्थयात्रेला जाणार होते. दुर्योधनाच्या हट्टाग्रहाविषयी त्यांनी सांगितलं, श्रीकृष्णांनी जे सगळे प्रयत्न केले ते सांगितले. तेव्हा बलराम म्हणाले की माझं आता असं निश्चित मत आहे की पांडवांचा विजय अटळ आहे. जर श्रीकृष्णांचा तसा दृढ संकल्प असेल तर हेच घडणार. मी तर श्रीकृष्ण वाचून संपूर्ण जगाकडे दृष्टिक्षेपही करू शकत नाही आणि श्रीकृष्ण ज्या बाजूला आहेत त्या बाजूला विजय मिळणार हा केशव जे करू इच्छितो त्याचंच मी अनुसरण करतो. पण भीम आणि दुर्योधन हे दोन्ही माझे शिष्य आहेत, दोघंही गदायुद्धात कुशल आहेत, दोघांवर मी समान स्नेह करतो. मी सरस्वती नदीच्या तटवर्ती तीर्थाचं सेवन करण्यासाठी म्हणून जात आहे. नष्ट होत असलेल्या कुरुवंशांना त्या अवस्थेत पाहून मी त्यांची उपेक्षा करू शकणार नाही, त्याकरता तीर्थयात्रेला गेलेलंच बरं असं म्हणून बलरामांनी पांडवांचा निरोप घेतला आणि ते तीर्थयात्रेला निघून गेले. इथून पुढं युद्धाचंच वर्णन आहे, पण त्या युद्धाच्या आधी एक अत्यंत महत्वाचं असं प्रकरण झालं, ते प्रकरण म्हणजे भगवद्गीता. दरम्यानच्या काळात दुर्योधनानी शकुनीच्या मुलाला अत्यंत दुष्ट निरोप घेऊन पांडवांकडे पाठवलं आणि त्यांनी श्रीकृष्णांसकट सगळ्यांना अत्यंत जळजळीत अशा भाषेमध्ये सुनावलं आणि श्रीकृष्णांसकट सर्वांनी तशाच प्रकारची प्रत्युत्तर दिली आणि युद्धाचे नियम ठरवून ते कुरुभूमीवर, ते कुरुक्षेत्रावर धर्मक्षेत्र मानलं जातं अशा ठिकाणी युद्धाकरता म्हणून सज्ज झाले. ही जी हकीकत घटना आहे ती आपण पुढच्या वेळेला बघूया. हरी ओम तत्स. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किञ्च जगत्यां जगत् तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधत्तस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. Thank you. बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर।